श्री विष्णू ना आई तुझ्या पोटी जन्म घेतला।